நாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய ஏ ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹலாஹல மோஹ சாந்தயே. புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஜ்ஞானதேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன் கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சமத். आपण सत्यभक्तीच्या अंतर्गत पाहिलं की अर्जुनाने भगवंतांच्या समोर सखा या नात्याने, सुहृद या नात्याने आणि हितकर्ता या नात्याने एक प्रकारचा आर्ग्युमेंट, एक प्रकारचा वाद प्रतिवाद उभा केला. अशा प्रकारचं आर्ग्युमेंट करताना अर्जुन विकारवान झाला, विकारी झाला, त्याच्या ठिकाणी विकार दाटून आले. मोठं ममत्व अर्जुनाच्या ठिकाणी निर्माण झालं. अर्जुनाचं जे आर्ग्युमेंट होतं ते आर्ग्युमेंट भावनिक असं निश्चितच होतं. कधी कधी जो वाद असतो तो बुद्धीने घातला जातो. अशा वेळेला त्याच्यात भावनेचा ओलावा नसतो. बुद्धीने जो वाद आणि प्रतिवाद निर्माण होतो त्याच्यामध्ये दुसऱ्याला नमवण्याची इच्छा असते. बुद्धीने केलेल्या वादामध्ये स्वतःला कसे अचूक आहोत हे सिद्ध करण्याची आणि दुसरा कसा चुकीचा आहे हे सिद्ध करण्याची आकांक्षा असते. आणि बुद्धीने केलेल्या वादामध्ये नवीन नवीन अशा प्रकारचे आर्ग्युमेंट शोधले जातात. त्याच्यातून बहुधा चिडीला येणं, जर त्याचा उपयोग झाला नाही तर चिडीला येणं विकारांमध्ये सापडतंच. पण रागावणं, प्रसंगी मी इतकं सांगतोय पण तुला समजत कसं नाही अशा तऱ्हेने आग्रहाला प्राप्त होणं, आणि कधीही कबूल न करणं की आपण चुकत होतो, बुद्धीच्या अहंताजन्य अशा आर्ग्युमेंटचं वैशिष्ट्य असं असतं. तर हृदयात टोचल्यामुळं आवाज घुमतोय कुठं, हा बंद करू का? दोन कमी अधिक ताकदीचे आहेत. आता आता कसं होत आहे? दोन जर कमी अधिक ताकदीचे आहे बंदच केला आहे. असे वाद प्रतिवाद करणारे जेव्हा असतात आणि जेव्हा त्या वाद प्रतिवादामध्ये श्रद्धेचा अभाव असतो तेव्हा तो वाद वितंडाकडे घेऊन जाण्याची शक्यता असते. त्याच्यातून वितंड निर्माण होतं.
त्याच्यातून सहसा संवाद निर्माण होत नाही. समर्थ जसं तुटे वाद, कुठेतरी आर्ग्युमेंट थांबलं पाहिजे आणि संवाद झाला पाहिजे. थोडं लांब ठेव. तसं होत नाही. त्याच्याऐवजी एकमेकांमध्ये वितुष्ट येऊन स्थळाचा त्याग करणं, निघून जाणं, दोषारोप करत बसणं, अशा प्रकारच्या अनावश्यक गोष्टी निर्माण होतात. तर जेव्हा हृदयाला टोचलेलं असतं आणि त्यामुळं आर्ग्युमेंट होत असतं, तेव्हा अडचणीतून आपण बाहेर यावं याकरता कुठेतरी वाद किंवा प्रतिवाद केला जातो. आधीच तो विकल झालेला असतो. कैफियत मांडणारा आधीच विकल झालेला असतो. आणि विकल झाल्यामुळं त्याच्या शक्तीचा ऱ्हास व्हायला सुरुवात झालेली असते. मानसिक भावनिक शक्तीचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते आणि तो कैफियत मांडत असतो. त्याच्यामध्ये उद्वेग असतो, पण तो उद्वेग समोरच्या बरोबर नसतो, तर परिस्थितीमुळे उद्वेग निर्माण होतो. त्या परिस्थितीतून सुटण्याची त्याची धडपड, अनिवार्य धडपड अशी चाललेली असते. पण अशा वेळेला विकारांचा, याही बाबतीत विकारांचा एक पगडा अशा व्यक्तीवर बसतोच. पण तो स्वतःला दुःखपूर्ण असा अनुभवतो. बुद्धीने दुसऱ्याला पटवून देणारा चिडीला येतो, संतापतो आणि दुसऱ्यावर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे स्वतःच्या हृदयात टोचल्यामुळे जो आर्ग्युमेंट करत असतो तो दुःखाला प्राप्त होतो. त्याला एक दुःख निर्माण होतं. दुसऱ्याशी बोलता बोलता स्वतः रडायला लागतो. दुसऱ्याशी बोलता बोलता त्याचे हातपाय कापायला लागतात. परिस्थिती आणि त्याचा जो परिणाम त्याचा अंदाज केलेला असतो तो जणू लगेच अनुभवायला सुरुवात होते, इतका विकारांचा पगडा त्याच्यावर बसतो. अर्जुनाचं तसं झालेलं होतं. संजयाच्या मुखातून ज्ञानेश्वर महाराज अतिशय सुंदर वर्णन अर्जुनाच्या स्थितीचं करतात. ऐसे तिये अवसरी अर्जुन बोलिला समरी, संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते, मग अत्यंत उद्वेगला. श्रीकृष्णाशी बोलता बोलता अजून श्रीकृष्ण बोलतच नाहीयेत, अत्यंत उद्वेगला. न धरत गही वरू आला, तेथ उडी घातली खाला रथवनिया, जैसा राजकुमरू पदच्युतु, सर्वथा होय उपहतु, करवी राहुग्रस्तु प्रभाहिनु, ना तरी महासिद्धी संभ्रमे, जिंतिला तापसु भ्रमे, मग आकळुनी कामे दिनु कीजे, तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू, दिसे जेथे रहवरू त्यजिला तेणे, मग धनुष्य बाण सांडिले, न धरत अश्रुपात आले, ऐसे ऐक राया वर्तले संजयो म्हणे. हे जे वर्णन आहे या वर्णनामध्ये मी असं पाहतो अशा व्यक्ती आपल्याला कधी ना कधीतरी दिसलेल्या असतात. कधी दिसलेले असतात. तुम्ही कधी एखाद्या घरामध्ये मृत्यू झालेला आहे त्या घरात जर गेला असाल तर हताश होऊन रडणारे त्यांचे नातेवाईक तुम्हाला दिसतील. ते ममत्वामुळे रडत असतात. जी व्यक्ती गेली त्या व्यक्तीचा आपल्यावर किती उपकार झालेला होता हे आठवून रडत असतात. या व्यक्तींशिवाय आपलं कसं आता होणार म्हणून रडत असतात असं तुमच्या लक्षात येईल. आणि जर तुम्ही कधी रडले असाल तर याच भावनेने रडलेले असता. अर्जुन विचाराने त्या टोकापर्यंत गेलेला आहे ज्या टोकापर्यंत आपण पाहिलेलं आहे अथवा कधीतरी अनुभवलेलं आहे. भगवंत अर्जुनाशी बोलणारच आहेत, याच्यात वाद नाही. भगवंत बोललेच. भगवंत जे बोलले ते सुरुवातीला पारमार्थिक अंगाने मुळीच बोलले नाहीत. तर अशा ज्या घरी मृत्यू घडलेला आहे त्या घरी तुम्ही गेलात तर हताश होऊन रडणाऱ्या लोकांशी तुम्ही कसे बोलता तसेच भगवंत बोलतात. तुम्ही जाग्यावर असता ती व्यक्ती विकाराच्या अधीन झालेली असते. तिला असं वाटत असतं की ही व्यक्ती गेली आता आपलं सगळं संपलं असं दुःख करणाऱ्या व्यक्तीला वाटत असतं. मोठा प्रभाव शोकाचा असतो आणि तुम्ही त्या शोकाच्या बाहेर असता. तुम्ही त्या शोकाच्या बाहेर असल्यामुळं एवढंच नाही तर जवळपास त्या शोकाचं तुम्हाला काहीच नसतं. एक असेल तर विवेकाने, आणि दुसरं म्हणजे कोणीही व्यक्ती गेली तरी जीवनामध्ये इतकी असहाय्यता येत नाही याचं भान तुम्हाला असतं. असं असल्यामुळं तुम्ही त्या व्यक्तीशी बोलता ते वेगळ्या पद्धतीने बोलता. तुम्ही त्याला म्हणता की चालायचंच, असू देत, धीराने घे, मृत्यू घडणारच, परमेश्वराची इच्छा. आता आपल्याला अजून पुढे पाहायचं आहे, शोक करत बसून कसं चालेल असं तुम्ही त्याच्याशी बोलता. आणि तो याच्यातून बाहेरच पडत नाही, तो वारंवार हुंके देत असतो. तो आलेल्या लोकांच्या अंगावर स्वतःला झोकून देत असतो. संजय असं वर्णन करतो आहे की तन तथा कृपया विष्टम अश्रुपूर्णाकुलेक्षणम विषीदंतमिदं वाक्यम उवाच मधुसूदन. ज्याच्या मनामध्ये करुणा कृपा निर्माण झालेली आहे अश्रुपूर्ण अशा अर्जुनाजवळ मधुसूदन भगवान श्रीकृष्ण खेद करणाऱ्या अर्जुनाला अशा प्रकारे म्हणाले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग संजयो म्हणे रायाते ऐके तो पार्थू तेथे शोकाकुल रुदनाटे करी तू असे. अर्जुनाची परिस्थिती अशी झाली की हे समोरचे आहेत त्यांचं तो मरणच पाहायला लागला. एवढंच नव्हे तर ते मेलेत असं पाहायला लागला. आणि ते मेलेत आणि मग राज्य सुखामध्ये अर्थ काय असं पाहायला लागला. त्यांचे आपल्यावर असणारे उपकार आणि आपण त्यांना मारलेला आहे अशी विरोधाभासी परिस्थिती अर्जुन पाहायला लागला. त्यामुळे व्यक्ती गेल्यावर जसा शोक होतो तसा शोक जवळपास अर्जुनाला झाला. अर्जुनाशी जो युद्ध करतो तो वाचलेला नव्हता आतापर्यंत. अर्जुनाला माहित होतं हे मरणार आहेत. म्हणून अर्जुन शोकाकुल झाला. आपल्या हातून यांच्यातले कोणीही सुटत नाहीत त्याचा त्याच्या पराक्रमावर भरोसा होता, त्याच्या बाहुबलावर भरोसा होता. आपण मरू असं त्याला कधी वाटलं नव्हतं. यांना मारून मी काय करू असं म्हणत होता. याचं कारण अर्जुनाला मारणारा वीर तसा तिथं उपस्थित नव्हता. त्यामुळे अर्जुन शोकाकुल झालेला होता. आणि जेव्हा भगवंत आपल्या बाजूला आहेत, सत्य आपल्या बाजूला आहे, न्याय आपल्या बाजूला आहे, आपण पराक्रमी आहोत. एवढंच नव्हे तर राजकारणही होतं. त्या सगळ्याला तो अवगत होता. भीष्मांनी काय प्रतिज्ञा घेतलीय, द्रोणाचार्यांनी काय सांगितलेलं आहे दुर्योधनाला, कसं युद्ध करेन असं सांगितलेलं आहे. ज्यांच्यापासून धोका होता त्यांची भूमिका माहीत होती. त्यामुळे अर्जुनाला माहीत होतं की युद्धाचा परिणाम काय होणार आहे. त्यामुळे अर्जुन हे जवळपास सगळे गेले अशा मनस्थितीत आला आणि रडायला लागला. ते कुळ देखो मी समस्त स्नेह उपनले अद्भुत, तेणे द्रवले असे चित्त कवणे परी, जैसे लवण जळे झळंबले झळंबले. मीठ आहे आणि त्या मिठाला पाण्याचा स्पर्श झाल्यावर ते द्रवीभूत होऊन पाण्यात विरघळून जातं, नाहीस होतं. ना तरी अभ्र वाते हाले, तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे, म्हणून कृपा कळीला. म्हणून अर्जुनाच्या ठिकाणी करुणा उत्पन्न झाली. दिसत असे अति कोमाईला, कोमेजून गेला. जैसा कर्दमी रूपला राजहंस. काय ज्ञानेश्वर महाराज लिहितात बघा, चिखलामध्ये राजहंस रुतून बसावा, तशी अर्जुनाची परिस्थिती झाली. तयापरी तो पांडू कुमरू महामोहे अति जर्जरू, देखोनी श्री शारंग धरू काय बोले, कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितं अनार्यजुष्टम स्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन. भगवंतांचं सुरुवातीचं आर्ग्युमेंट जर सगळं वाचलं, क्लैद्यम मास्म गमः पार्थ नै तत्वैरुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. भगवंत दोन वाक्य त्याच्याशी बोलले. या युद्धकाळी विषमकाळी म्हणजे युद्धकाळी तुझ्या ठिकाणी अशा प्रकारची करुणा काय म्हणून उत्पन्न झाली. कश्मलमिदम याच्यात पाप आहे, युद्धातून पळून जाणं पाप आहे. ज्यांनी तुमचा घात केलेला आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा विचार करणं हे देखील पाप आहे. तसंच धर्म मार्ग सोडून केवळ भावनेच्या बळी पडून पळून जाणं याच्यात पाप आहे. कुठून तू या पापात शिरलास, कुठून हे उत्पन्न झालं, कुतस्त्वा कश्मलमिदम विषमे समुपस्थितम. अशा विषमकाळी कठीण काळी तुझ्या ठिकाणी अशा प्रकारची श्रेष्ठ मंडळींनी न अंगीकारलेली अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम तसंच राहस घडवणारी ज्यांनी स्वर्ग प्राप्त होणार नाही अशी अशी ही भावना तुझ्या ठिकाणी कुठून निर्माण झाली असं भगवंत म्हणतात. क्लैब्यम मास्म गमः पार्थ नैकत्वही उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. अशा क्लैब्याला म्हणजे दुर्बलत्वाला तू प्राप्त होऊ नकोस. हे क्षुद्र हृदय दुर्बलत्व टाक आणि उठ उभा राहा. हे मानसिक दौर्बल्य तुला शोभा देत नाही असं भगवंत अर्जुनाला म्हणाले. जसं तुम्ही थोपटता आणि म्हणता की आपली कर्तव्य आहेत, त्या कर्तव्याकरता म्हणून आपल्याला आता हे विसरायला पाहिजे, कुठेतरी शोकाला मर्यादा ठेवा आणि उठा कामाला लागा असं जसं म्हणावं तसंच भगवंत म्हणतात. सखा जसा सख्याशी बोलतो तसंच भगवंत म्हणतात. आर्य याचा अर्थ सुसंस्कृत किंवा विवेक ज्यांच्यापाशी जागा आहे, ज्यांच्यापाशी संस्कृती शिल्लक आहे अशी मंडळी म्हणजे आर्य. अनार्य म्हणजे असंस्कृत, ज्यांना संस्कृतीविषयी एकतर माहिती नसेल किंवा ज्यांची संस्कृती श्रेष्ठ पदाला पोचलेली नसेल अशा प्रकारचे लोक. तू जे आता बोलतो आहेस हे अनार्यांचं बोलतो आहेस असं भगवंत अर्जुनाला म्हणायला लागले. काही ना काहीतरी संस्कृती असणारच. जेव्हा मनुष्य जात जमात आहे तेव्हा प्रत्येक जमातीची काही ना काही संस्कृती असेलच. अनार्य म्हणायचं कारण असं की ती जी श्रेष्ठ समजली जात नाही अशी, जी कल्याणकर नाही अशी, ज्या संस्कृतीमध्ये वर्तन करून अशांती हाताला लागते, श्रेयाचा मार्ग बंद होतो, श्रेयाचा मार्गच नसतो अशी संस्कृती. कोणा विशिष्ट जीवन पद्धतीला भगवंतांना दोष द्यायचा नाहीये किंवा जातीवाचक उल्लेख देखील नाही. तर त्या काळात तर निश्चित संस्कार झालेला समाज आणि संस्कार न झालेला समाज याच्यामध्ये संस्कार झालेल्या समाजाला आर्य म्हणण्याची पद्धत होती. त्या मनाने ज्यांच्यावर संस्कार झाले नाहीत अनार्य आहेत असे संस्कार न झाल्यामुळं केवळ ते अनेक गोष्टीला अपात्र असे समजले जात असत संस्कार झालेल्यांच्या तुलनेने. एकलव्याला म्हणूनच शिक्षण नाकारलेलं होतं. याच्यापाशी कला आहे पण संस्कार न झाल्यामुळे या कलेचा तो कसा उपयोग करेल कोण जाणे. शास्त्राचंही अध्ययन पाहिजे. जो चोर लुटारू अशा जमातीत जन्माला आलेला आहे असा मनुष्य फार कुशल झाला तर काय करू शकेल. ज्याला विवेक शिकवला गेलेला नाहीये द्रोणाचार्य द्वेष करत होते असं नाही पण कुठपासून सुरुवात करायची हा प्रश्न होता. समोर उभा राहिलेला आहे संस्कार घडून आलेला आहे म्हणून त्यांनी नाकारला. शस्त्र शिक्षण हे विचाराच्या शिक्षणाबरोबर देण्याची गोष्ट आहे. केवळ शस्त्र शिक्षण ही गोष्ट नाहीये. जर विचाराचं शिक्षण नसेल शास्त्राचं शिक्षण नसेल विवेकाचं शिक्षण नसेल, औपनिषदिक ज्ञानाचं शिक्षण नसेल, तर शस्त्र शिक्षण कोणत्याही कारणासाठी वापरलं जाण्याची शक्यता आहे. आज जगामध्ये जे चाललंय ते तेच चाललंय. हातात शस्त्र आहे पण कोणाकरता ते वापरायचं आहे याचं जर भान नसेल आणि ते होण्याची शक्यता असते. अनार्य याचा अर्थ भगवंतांना असं म्हणायचं आहे की ज्या वेळेला जे करायला पाहिजे, ज्या वेळेला जसं राहायला पाहिजे ते ज्यांना अवगत नाही अशी मंडळी, आणि तसा आता तू वागतो आहेस असं भगवंत म्हणतायत. धर्मयुद्धाकरता उभा आहेस. म्हणे अर्जुना आदी पाही हे उचित काय ये ठाई, तू कवण हे काही करीता आहासी. म्हणून अर्जुन ज्या पापाविषयी बोलत होता त्याचा भगवंतांनी उल्लेख केला आणि भगवंत म्हणतात की हे पापात्मक कर्म आहे युद्धातून पळून जाणं. अर्जुन मागं पापाबद्दलच बोलत होता की मला पाप लागेल वगैरे यांना मारल्यामुळं, पण भगवंत म्हणतात की अशा रीतीने पळून जाणं हेच पाप आहे. अर्जुनाच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला भगवंतांनी सुरुवात ही केलेली आहे. पण पापाबद्दल वगैरे जे अर्जुन म्हणतो आहे तर तो पारमार्थिक उपदेशामध्ये भगवंतांनी घेतलेला नाही. पाप आणि पुण्य या गोष्टींबद्दल अर्जुन जे बोलतो आहे, भगवंत म्हणतात की एक तर अयोग्य वेळेला उत्पन्न झालेली ही भावना आहे, तसंच याच्यातून पाप निर्माण होईल. म्हणजे पितामहांना मारणं हे पाप नाहीये, तर अशा परिस्थितीत पळून जाणं हे पाप आहे असं भगवंत सांगतायत. सखा सख्याला सांगेल तसंच. आणि अनार्य भगवंत म्हणतायत तर सगळ्या शिक्षणाची आठवण करून देतात. अरे तुझ्यावर संस्कार काय झालेत आठव, तू कोण आहेस ते आठव, क्षत्रिय आहेस, तुझ्यावर उचित असे सर्व संस्कार झालेले आहेत आणि आता अनार्यासारखा वागतोस. माणसाचा जसा अहंकार दिवसावा तसा अनार्य हा शब्द वापरलेला आहे. अनार्यांना आवडणारं असं वर्तन तू करतोयस, अनार्य करतील असं वर्तन तू करतोयस. कारण आर्य होता, सुसंस्कृत होता, आणि दुसरं म्हणजे आम्हाला स्वर्गात तरी कुठं जागा मिळणार आहे असं भगवंत असं अर्जुन म्हणत होता. तर भगवंतांनी एका श्लोकात सांगितलं की तू पळून जाणं हेच पाप आहे, तू करतोस हे पाप नाहीये. युद्ध करणं हे पाप नाहीये, तर अशा परिस्थितीत पळून जाणं हे पाप आहे. पळून जाण्यामुळे तू स्वर्गात मुळीच जाणार नाहीस. अस्वर्गम, चांगली गती तुला निश्चित मिळणार नाही. तसंच पळून गेल्यामुळं कीर्ती होईल असं वाटलं की काय, कीर्ती देखील होणार नाही. एकतर कीर्ती न होता राहावं, काहीच बिघडत नाही. पण खरं म्हणजे कीर्तिमान होऊन राहावं अशी एक स्वाभाविक इच्छा असते. ही पारमार्थिक इच्छा नाहीये कीर्तीची. कीर्ती असावी, सचशील आहे, धनिक आहे, सत्तावान आहे, विद्वान आहे, कुठल्या तरी बाबत कीर्ती असण्यात गैर काहीच नाही. कीर्ती नसणं याच्यापेक्षा कीर्ती असणं चांगलं आणि अकीर्ती होणं मात्र फार वाईट. अपकीर्ती होणं हे फार वाईट. तसंही व्यक्ती गेल्यानंतर त्याची सगळं बाजूला होऊन तो चांगला होता का चांगला नव्हता, तो पुण्यवान होता का बनेल होता, एवढंच शिल्लक राहतं. तुम्ही जर काही म्हणत असाल तर एवढंच की खूप चांगला होता एवढं तरी म्हणतात, किंवा जाऊ दे गेला, गुंड होता, मवाली होता, बरोबर नव्हता असं तरी म्हणतात, एवढंच शिल्लक राहतं. अकीर्ती तरी शिल्लक राहते किंवा कीर्ती तरी शिल्लक राहते. इह लोकामध्ये तुम्ही पुढच्या प्रवासाला गेल्यानंतर राहिलेले लोक तुमची आठवण साधा होता, सज्जन होता, गरीब होता अशी तरी काढतात, किंवा बनेल होता अशी तरी काढतात. ही दुसरी कोणाला नको असते आणि तुझी अकीर्ती होईल असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितं अनार्य जुष्टं अस्वर्ग्यं अकीर्तिकरम अर्जुन. म्हणे अर्जुना, आदि पाही हे उचित काय इये ठाई, तू कवण हे काही करीता आहासी. तुझं सांगे काय जाहले, कवण उणे आले, करीता काय ठेले खेदू काहीसा. खांद्यावर थोपटून तुम्ही जसं तुमच्या मित्राचं सांत्वन करता तसं हे सांत्वन चाललेलं आहे. तू अनुचिता चित्त नेदिसी, धीरू कही न संडिसी, तुझे मी नामे अपयशी दिशा लंघिजे. जे अनुचित आहे त्याच्या त्या अनुचिताकडे तू आतापर्यंत कधीही चित्त दिलेलं मला आठवत नाही, त्याचं पूर्वचरित्र लक्षात आणून देतात. आतापर्यंत तर असं कधी झालं नाही की अनुचित कधी आहे जे आहे ते तुझ्या चित्तात घर करून राहिले. आणि धीर सांडलेला मी तुला कधीही पाहिलं नाही. भगवंतांची आणि अर्जुनाची जी मैत्री होती ती अर्जुनाच्या ठिकाणी जो जो धैर्याचा गुण होता त्याकरता होती. तुझे मी नामे अपयशी दिशा लंघिजे, अपयश तुझ्या नावानी दाही दिशांना पळून जातं असं तू आहेस. तू शूरवृत्तीचा ठावो, तू कोण आहेस अशी आठवण करून देतात. क्षत्रिया माझी रावो, सगळ्या क्षत्रियांमध्ये तू श्रेष्ठ आहेस. तुझी या लाठेपणाचा आवो तिही लोकी. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द बघा, लाठेपणा असं म्हटलेलं आहे. आपल्या लाठी शब्द माहिती आहे, त्या लाठी शब्दानी दुसऱ्यावर जे वर्चस्व लाठीमुळं प्राप्त होतं ते माहिती आहे. तुझा लाठेपणा त्याची कीर्ती तिन्ही लोकांमध्ये आहे. तुवा संग्रामी हरू जिंतीला, शंकराशी दोन हात केलेले आहेस. आणि जिंकीला याचा अर्थ शंकरांना प्रसन्न करून घेतलंस. शंकरांना तू जिंकलं याचा अर्थ शंकर तुझ्या युद्ध कौशल्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांचं पाशुपतास्त्र तुला दिलं. अर्जुन असा संयमी योद्धा होता की भले भले प्रसंग आले, जयद्रथ वधाच्या वेळेला अशी परिस्थिती आली की इतक्या कडेकोट बंदोबस्तात जयद्रथ दूरवर लपून राहिलेला होता की सूर्यास्त होईल अशी वेळ आलेली असताना देखील दिव्य शस्त्रास्त्रांचा अर्जुनाने कदापि उपयोग केला नाही, स्वतः मरायला तयार होता. क्षत्रिय हा जो गुण होता, लाठेपणा हा जो गुण होता, त्याच्यामध्ये संयम आणि विवेक जबरदस्त होता. जोपर्यंत भीष्म लढत होते तेव्हा युद्धात अधर्म आला नाही, येऊन दिला नाही, पण द्रोणाचार्य सेनापती झाल्याबरोबर अधर्म सुरू झाला. पहिलं काय केलं तर अभिमन्यूची कोंडी केली. एकाला तोही नंतर शस्त्रहीन झाल्यानंतर एकाने एकाबरोबर लढायचं असं धर्मयुद्धाचा तो भाग होता. सगळे महायोद्धे एकाशी लढून अतिशय तरुण योद्ध्याला मारून टाकलं. क्षत्रियाचा संयम फार शेवटपर्यंत टिकून राहतो युद्धामध्ये. तू शूरवृत्तीचा ठावो क्षत्रिया माझी रावो तुझी या लाठेपणाचा आवो तिही लोकी. तुवा संग्रामी हरू जिंकिला निवात कवचांचा ठावो फेडिला. निवात कवच राक्षस तू मारलेस. पवाडा तुवा केला गंधर्वासी. आणि मनुष्य लोकी युद्धाची तुला सवय असताना गंधर्वांबद्दल गंधर्वांबरोबर देखील तू युद्ध केलंस. ते गंधर्व जातीचे लोक स्नानाकरता आलेले होते. हे वनवासात होते तेव्हा आणि यांना खिजवण्यासाठी दुर्योधन दुःशासन कर्ण आदी सगळी मंडळी वनात आलेली होती. सेनेसकट की तुम्ही वनवासी आहात आणि आम्ही बघा कसे वैभवात आहोत हे दाखवण्यासाठी. आणि त्यांची सेना चाललेली असताना त्या गंधर्वांच्या स्त्रिया जिथं स्नान करत होत्या त्या सरोवराच्या ठिकाणी हे सगळे कौरव पोचल्यावर गंधर्वांना असं वाटलं की आपल्या स्त्रियांकरता हे आलेले आहेत. म्हणून कौरवांचं आणि गंधर्वांचं युद्ध झालं आणि त्या गंधर्वांनी सगळ्या कौरवांना मुसक्या बांधून बद्ध करून ठेवलं. हे जेव्हा युधिष्ठिराला समजलं तेव्हा युधिष्ठिर असं म्हणाला की कितीही झालं तरी देखील आपले बंधू आहेत हे. आपल्याशी अन्यायानी वागले पण वेळ येईल तेव्हा वयम पंचाधिकम शतम तेव्हा आम्ही 105 असलं पाहिजे. ते 100 आणि आम्ही 5 असे वेगळे नाहीत. जा असं म्हणून त्यांनी एकट्या अर्जुनाला पाठवलं. 5 जण जाण्याची गरज भासली नाही आणि अर्जुनाने एकट्याने गंधर्वांचा पराभव केला. हतबल झालेल्या माणसाला जसं तू पूर्वी काय काय केलेलं आहेस ते आठव असं सांगणं हा एक उपाय असतो. तसा उपाय प्रथम भगवंत करतात. एवढ्या याच्यात जर काम भागलं असतं तर भगवद्गीता आपल्या हाताला मिळाली नसतीच. पाहता तुझे नि पाडे दिसे त्रैलोक्यही थोकडे ऐसे पुरुषत्व चौकडे पार्था तुझे तो तू की आजी येथे सांडून या वीरवृत्तीते अधोमुख रुदनाते करी तू आहासी. डोकं खाली घालून गुडघ्यात रडतोयस. विचारी तू अर्जुनू की कारुण्य किजसी दिनू. अशा कारुण्याने दीन झालेला तू शोभतोयस. सांगपा अंधकारे भानू ग्रासीला आधी. पण हा गोंधळ मात्र नेहमी असतो की जो स्वतः ठीकठाक असतो आणि जो पार खाली कोसळलेला असतो भावनिक रीतीने यांनी कितीही सांगितलं तरी त्याला त्याच्या पातळीवरून ते कळतच नाही. हा गोंधळ मात्र कायम असतो. भगवंत त्यांनी केलेला पराक्रमाची आठवण करून देत आहेत. ना तरी पवनू मेघासी बिहे पण त्याला आता तो आठवत नाहीये. की अमृतासी मरण आहे पाहे पा इंधनाची गिळोनी जाये पावकाते. की लवणेची जळविरे लवण पाण्यात मीठ पाण्यामध्ये विरत का पाणी मिठामध्ये लवणेची जळविरे. पाणी संपून जातं आणि कोरडं तसंच मीठ शिल्लक राहिलं पाणी गेलं असं होतं, संसर्गे काळकूट मरे सांगपा महाफणी जरदुरे गिळीजे काही. महाफणी म्हणजे चांगला फणा असलेला नाग, त्याला बेडूक गिळून टाकतो की काय. सिंहासी झोंबे कोल्हा ऐसा अपाडू आधी के जाहला. सिंहावर कोल्हा हल्ला करतो आहे अशी अशक्य गोष्ट कधी झाली आहे. तरी तो त्वासाच केला आजी येथ हिणवतोय, पण ही गोष्ट तू खरी केलेली आहेस म्हणून अजून अर्जुना झणे चित्त देसी या हिना वेगी धीर करून या मना सावधू होई. सांडी हे मूर्खपण आधी त्याच्या वीरवृत्तीची प्रशंसा केली, त्यांनी काय काय पराक्रम गाजवलेले आहेत त्याची आठवण करून दिली आणि त्याच्या तुलनेने आता तू मूर्खपणा करतो आहेस असं सांगतात. उठी घे धनुष्य बाण, संग्राम हे कवण कारुण्य तुझे. हागा तू जाणता तरी न विचारीसी का आता, सांगे झुंजावेळे सदयता उचित काही. तू एवढा जाणता आहेस, मग असा विचार इतका जर जाणता असशील तर का नाही करू शकत की युद्धाच्या वेळेला सदयता कधी उचित असते. हे असतीये कीर्तीसी नाशू आणि पारत्रिका ही अपभ्रंशू म्हणे जगन्निवासू अर्जुनाते. म्हणून शोकू न धरी तू पुरता धीरू धरी, हे शोच्यता अव्हेरी पंडुकुमारा. म्हणून शोक करू नकोस, धैर्य राख, तुझं नभे हे उचित येणे नासले नासेल जोडले बहुत. आतापर्यंत जे जे तुझ्या नावाला जमा आहे ते सगळं सगळं नाहीस होऊन जाईल. तू अजूनही वरी हित विचारी पा, येणे संग्रामाचे नि अवसरे इथ कृपाळूपण नुपकरे. हे आताची काय सोयरे जाहले तुझं, हे काय आता तुझे सोयरे झाले, तुला माहीत नव्हतं हे सोयरे आहेत. यांनी तुम्हाला फसवले, तुम्हाला लाक्षागृहात जाळायचा प्रयत्न केला, विसरलास. युधिष्ठिराला राज्य म्हणून खांडवन दिलं, विसरलास. तुमचं सगळं राज्य द्यूत खेळून काढून घेतलं, विसरलास. जुगार ही एक अशी विचित्र गोष्ट आहे, पण जुगारी मनुष्य जुगाराचे नियम इतके व्यवस्थित पाळतो त्याला ते नाकारणं अशक्य होऊन जातं. काय गंमत आहे, तुम्ही पैज लावता कधी कधी आणि अशक्य पैजा देखील लावतात लोक, अशक्य पैसा देखील लावतात. पण साध्या पैसा जरी म्हटलं, काही कारण नसताना केवळ शब्द हरल्यामुळे तुम्ही कोणाला तरी चाहत असता. शब्द जुगारातल्या गोष्टी अशा असतात की त्या तुमच्या अहंकाराला टोचतात. तुम्ही हे केलं नाही म्हणजे, तुम्ही शब्द पाळला नाही म्हणजे तुम्ही कशा प्रकारचे बेईमान आहात. दोघेही जुगारी, दोघडी जुगारी. पण जुगारातलं इमान हे इतकं विलक्षण विचित्र गोष्ट आहे. मी असं एक व्यंगचित्र पाहिलेलं होतं की असा भला मोठा बंगला हॉल, त्या हॉलमध्ये काही फर्निचर नाही, चट्ट्यापट्ट्याच्या पायजम्या चट्ट्यापट्ट्याच्या चड्डीत मालक उभा आहे आणि भरझरी वस्त्र नेसलेली आणि अलंकार घातलेली त्याची बायको गाडीतून आलेली आणि हा तिला दार उघडतोय, ती आश्चर्य करते सगळा मोकळा बंगला पाहून आणि तो म्हणतो की काल आपण जो नवीन ड्रायव्हर ठेवला ना त्याच्याबरोबर पत्ते खेळलो, फार हुशार आहे पत्ते खेळण्यात. लज्जा रक्षणासाठी फक्त पत्त्याची अंडरपॅन्ट, बाकी सगळं गेलं, सोफा घरातलं सगळ्याच्या सगळं धुऊन गेलं आणि हा जाऊ देतो शब्द तिथं बसला, आता माघार नाही घ्यायची, यामुळे केवळ जात. जुगार फार विचित्र, मित्र म्हणून बसतात, एकमेकांबरोबर जेवतात, खातात, पितात आणि उठून जायला लागला तर मारायला कमी नाही करत. तिथं त्याला भोसकून मारतील, उठायचं नाही, जुगारातले नियम आहेत, जुगारातली इमानदारी आहे. अशा इमानदारीने त्यांनी तुम्हाला सगळं लुटलं, सोयरे म्हणत असतो त्यांना. बर, तुम्ही तुमच्या सगळ्या अटी पूर्ण केल्या आणि तुमचं गेलेलं राज्य परत मागताय तर राज्य देत नाहीत म्हणून इथे उभा आहेस ना तू. आधीची काय नेणसी की हे गोत्रजन ओळखसी, वायाची काय करीसी अतिशवाता, आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझ. हे काय युद्ध, हे काय आत्ता करतोयस, युद्ध ही काय तुला नवल असणारी गोष्ट आहे. हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आधी, अनेक वेळेला तुमचं यांच्याबरोबर लागलेलं आहे, तरी आता काय जाहले काही स्नेह उपनले, हे नेणीजे परी कुडे केले अर्जुना तुवा. मोह धरी लिया ऐसे होईल जे असं ती प्रतिष्ठा जाईल, आणि परलोकही अंतरेल ऐही केसी. हृदयाचे ढिलेपण एथ निकयासी नव्हे कारण, हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी. इथं हृदयाचं ढिलेपण ठेवून चालणार नाही. कुठलीही गोष्ट करताना, कुठलीही गोष्ट चालवताना, युद्ध असो, ढिलेपणा ठेवून चालणार नाही. कोणतीच गोष्ट चालवताना ढिलेपणा चालत नाही. भावना अतिरिक्त होऊन चालत नाही. त्याचे जे काही नियम असतील, ज्या गोष्टी योग्य असतील, धर्म असतील, ठरवलेल्या असतील, तर त्याला धक्का देणारे प्रसंग निर्माण होणार आणि ते भावनिक असणार. त्यावेळेला हृदयाचे ढिलेपण ठेवून चालणार नाही, युद्धाच्या वेळेला तर नाहीच नाही. हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी, ऐसे नि तो कृपावंतू नाना परी असे शिकवतू. ज्ञानेश्वर महाराज सगळ्या प्रकाराने तो कृपावंत त्याला शिकवतो. पण अर्जुनाची आर्ग्युमेंट थांबत नाहीयेत. हे ऐकोनी पंडुसुतू काय बोले, कथम भीष्म महम संखे द्रोणंच मधुसूदन, इशुभी प्रतियोत्स्यामी पूजा रहावरी सूदन. अरे, आम्हाला हे पूजा करायला योग्य असे आहेत. गुरु नहत्वा ही महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षम पीह लोके, हत्वार्थ कामांस्तु गुरु मिहैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. रक्ताने माखलेले हे भोग गुरुंना मारून भोगायचे. भगवद्गीता आपल्या जीवनामध्ये वेगळ्या वेगळ्या कारणांनी येते, अवतरते, प्रत्येकाच्या जीवनामध्ये येते, ममत्वाच्या अंगाने येते. असे जे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत तर ते नियम ओलांडून वागायला लागतात तेव्हा येते. कोणत्या आणि कशा पद्धतीने येईल सांगता येत नाही. तेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीचं स्थैर्य राखूनच त्यांच्याशी तोंड देणं, विकार निर्माण होऊ न देता तोंड देणं हे महत्वाचंच असतं. भगवंतांच्या या मैत्रीच्या उपदेशा पुढे अर्जुन परत एकदा बोलतो आहे ते आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम.